स्वाध्याय 5-8 ऐकूया आणि रिकाम्या जागा भरूया.
महात्मा गांधी रोडहून सरळ जायचं आणि पुढे डावीकडे वळायचं. आता आला केळकर रोड. डावीकडे वळल्यावर सरळ चालायचं. समोरच बाजार आहे. डावीकडे LBS रोड आहे, तिथे वळायचं नाही. केळकर रोडवर समोर चालत राहायचं. सरळ पुढे आलास की उजवीकडे वाचनालय आहे आणि त्याच्या बाजूला बँक आहे. तिथून उजवीकडे वळायचं. तोच महम्मद अली रोड आहे.